नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम। मी नागराज चांदबा गायकवाड, प्रभाग क्रमांक 3 या प्रभागातून, अनुसूचित जाती प्रवर्गातून अ, मी भारतीय जनता पक्ष व रिपाई युतीच्या माध्यमातून अधिकृतपणे निवडणूक लढवत आहे। आपल्या सर्व मतदारांना आवाहन करतो, विकासाच्या दृष्टिकोनातून आपण मला भरघोस मतांनी विजयी करायचं आहे। माझी निशाणी आहे कमळ कमळ कमळ।